नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत सुमार 11,000 कोटी रुपयांच्या 2 व्हड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण करतले. आयज नवी दिल्लीतल्या मुख्यालयात भाजपा संसदीय मंडळाची जातली बसका. उपराष्ट्रपती पदाच्या वेंचणुके खातीर उमेदवाराविशी चर्चा जावपाची शक्यताय. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला आयज सकाळी नवी दिल्लीत पावले. दिल्ली विमानतळार तांचो भव्य येवकार. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फाटल्या वित्तीय वर्षाच्या ह्याच काळापरस 47% वाढ. आणि सायपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीत भारताची तान्या हेमंत हिणे बायलांच्या एकोड्या गटात जैत जोडला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत सुमार 11,000 कोटी रुपयांच्या 2 व्हड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण करतले. ह्या प्रकल्पात द्वारका एक्सप्रेस वेचो दिल्ली विभाग आणि अर्बन एक्सटेन्शन रस्तो 2 हांचो आसपाव जाता. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्रीय राजधानी वाठारातल्या मुळाव्या साधन सुविधा उदरगतीक म्हत्वाचो उर्बा दिवन नागरिकांच्या जिणेची बरी सोय करपाविशी सरकार वचनबद्ध आसा असे परतून म्हणा. प्रधानमंत्री कार्यालयाच्या निवेदनात म्हणा की राष्ट्रीय राजधानीत गर्दी उणी करपाच्या सरकाराच्या व्यापक येवजणेचो हो एक भाग म्हण हे प्रकल्प तयार केल्यात. जोडणी सुधारप, प्रवास वेळ उणो करप, दिल्ली आणि भोवतणच्या वाठारांनी येरादारी सोपे करप हो ह्या प्रकल्पाचो हेत असा. ह्या निमतान प्रधानमंत्री मोदी सभेक संबोधित करतले. आयज नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयात भाजपा संसदीय मंडळाची बसका जावपाची शक्यताय असा. हे बसकेक पक्षाचे सगळे संसदीय मंडळ वांगडी हाजीर असतले. पक्षाच्या सूत्रांनी सांगला की उपराष्ट्रपती पदाच्या वेंचणुकेच्या उमेदवाराचेर चर्चा जावपाची शक्यताय असा. ह्या महिन्याच्या 6 तारखेक सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्साच्या फुडाऱ्यांनी एकमतान थाराव संमत करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हांका उपराष्ट्रपती वेंचणुके खातीर एनडीएचो उमेदवार थारावपाचो अधिकार दिल्लो. भारतीय अंतरिक्ष यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आयज सकाळी नवी दिल्लीत पावले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग, दिल्लीचे मुखेलमंत्री रेखा गुप्ता आणि भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन हांणी तांकां विमानतळार येवकार दिलो. तांकां येवकार दिवपाक तांची घरकान्न आणि पूत लेगीत हाजीर आशिल्ले. शुक्ला 15 जुलयाक आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्रातल्यान परतल्यात. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राक भेट दिवपी ते पहिले भारतीय असात. शुभांशु हाणे नासाच्या ऑक्झियम 4 मिशनाचे फुडारपण केले. फ्लोरिडाच्या कॅनडी स्पेस सेंटरातल्यान 25 जून दिसा तांचे प्रक्षेपण झाले. ह्या मिशनाच्या काळात शुभांशु हाणे अंतरिक्षात अपूर्व सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे प्रयोग केले. भारताचे पहिले अंतरिक्षयान मिशन गगनयान खातीर वेचून काढिल्ल्या अंतरिक्ष यात्रेमधले शुभांशु हे एक असात. फुडल्या वर्षाच्या अखेर मेरेन ते सुरू जावपाची शक्यताय असा. चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत फाटल्या वित्तीय वर्षाच्या ह्याच काळापेक्षा 47% चढ वाढ झाल्या. मेक इन इंडियाच्या यशाक लागून फाटल्या दशकात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 31 अब्ज डॉलरावेल्यान 133 अब्ज डॉलर मेरेन वाढला असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सोशल मिडिया पोस्टात सांगला. भारताक उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर करपाखातीर सरकारान जायते यत्न केल्यात असे मंत्री गोयल हांणी सांगले. ताका लागून भारतात मोबाईल उत्पादन युनिटांचो आकडो 300% चढ झाला, जाल्यार 2014 वर्सा ताचो आकडो फकत 2 आशिल्लो. भारत आता मोबाईल आयात करपी न्हय तर संवसारातलो दुसरो व्हडलो मोबाईल फोन निर्मातो असा असे ताणे सांगले. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात रोजगाराच्यो खूप संधी निर्माण झाल्यात असे मंत्री गोयल हांणी मुखार सांगले. कायदो, नेम आणि मार्गदर्शक तत्वाप्रमाण चडान चड पारदर्शकताय हे वेंचणूक वळेरी तयार करपाचे खाशेलपण असा असे भारतीय वेंचणूक आयोगान सांगला. वेंचणूक नोंदींनी तयार करपाच्या दर एका पावड्यार राजकीय पक्षांचो आसपाव आशिल्लो असे मतदान मंडळान एका निवेदनात सांगला. फाटल्या वेंचणुकेतल्यान वेंचणूक नोंदीत चुकांविशी हुस्को उक्तायल्यान राजकीय पक्ष आणि व्यक्तींचेर आयोगान टीका केल्या. वेंचणूक वळेरेविशी खंयचोय प्रश्न मांडपाक योग्य वेळ ही ताच्या दावे आणि हरकती काळात असा. सगळ्या राजकीय पक्षांक आणि उमेदवारांक वेंचणूक नोंदी वाटपा फाटलो होच मुखेल उद्देश असा असे मतदान मंडळान स्पष्ट केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल नवी दिल्लीत दक्षिण कोरियाचे तांचे समकक्ष चो ह्युन हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. व्यापार, उत्पादन, दर्यावेळो ह्या सारख्या वाठारांनी द्विपक्षीय सहकार्याक फुडे व्हरपाचो हेत आशिल्ल्या उत्पादक चर्चांनी दोनूय फुडाऱ्यांनी वांटो घेतलो अशें डॉ जयशंकर हांणी सोशल मिडियाचेर पोस्ट केला. तशेंच कृत्रीम बुद्धिमत्ता, अर्धवायू, निवळ उर्जा, संरक्षण अशा उदरगतशील क्षेत्रांनी नव्यो संधी सोदून काढपाचेर चर्चा झाली अशें मंत्री जयशंकर हांणी सांगला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला हांची तांच्या सध्याच्या कर्तव्या भायर नागालँडाचे राज्यपालांची कामां हातात घेवपा खातीर नेमणूक केल्या. नागालँडचे राज्यपाल ला गणेसन हांच्या निधना उपरांत राष्ट्रपती भवनान भल्ला हांची राज्यपाल म्हणून नेमणूक केल्या अशें राष्ट्रपती भवनाच्या एका संदेशात सांगला. रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी अमेरिकेतल्या अलास्का हांगा राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन केल्ली बसका वेळार आनी उपेगी अशी बसका आसा अशें म्हळें. बसकेंत उक्ती चर्चा जाल्ल्यान रशियेक निर्णय घेवपाक सोपें जाला अशें तांणी काल मॉस्कोतल्या मंत्रीमंडळ वांगड्यांक आनी हेर अधिकाऱ्यांक सांगलें. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांचे भशेन तांकांय युक्रेन झूज बेगीन सोपोवपाची इच्छा आसा अशें पुतीन हांणी सांगलां. युक्रेन संकश्ट कशें सोडोवंक मेळटा हाची म्हायती ट्रम्प हांकां दिल्या अशें तांणी सांगलें. पुतीन हांणी द्विपक्षीय सहकार परतून हाडपाचें आवाहन करून ट्रम्प हांकां रशियेंत आपयले. परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री नेपाळचे तांचे समकक्ष अमृत बहादूर राय हांच्या आमंत्रणावेल्यान आयज सावन 2 अधिकृत नेपाळ भेटेर वतले. परराष्ट्र मंत्रालयान सांगला की भारत आनी नेपाळ हांचे मदीं घटमूट आनी इश्टागतीचे संबंध आसात जाका लागून फाटल्या वर्सांनी सहकार्याच्या विंगड विंगड मळार उदरगत जाल्या. सायपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीत भारताची तान्या हेमंत हिणे बायलांच्या एकोड्या गटात जैत जोडला. काल उत्तर मारियाना जुव्याचेर जाल्ल्या फायनलीत तान्यान जपानाच्या कानाई सकाईक हारयले. तान्याचो हो वर्साचे पयले जाल्यार कारकिर्दीतले चवथे आंतरराष्ट्रीय खिताब आसा. हाचे आदी तान्यान 2022 वर्सा इंडिया इंटरनॅशनल, 2023 वर्सा इराण फज्र इंटरनॅशनल आनी फाटल्या वर्सा बेंडीगो इंटरनॅशनल जिखिल्ले. तशेंच फाटल्या वर्सा आझरबैजान आंतरराष्ट्रीय सर्तीत ती उपविजेती थारलेली. आयज ऑस्ट्रेलियात जावपी बेगा ओपन स्क्वॉशाचे फायनलीत भारताची अनाहत सिंग आनी इजिप्ताची हबीबी हानी हांचे मदीं खेळ जातलो. पहिल्या क्रमांकाच्या अनाहत सिंगान इजिप्तातल्या नूर खफागीक हारून फायनलीत पावल घाले. अनाहतान 18 सर्तींनी 12 PSA खिताब जिखल्यात. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य महाराष्ट्र, कोंकण, गोंय आनी तेलंगणातल्या एक्सुरे सुवातींनी पावसाचो रेड अलर्ट जारी केला. फाल्यां दर्यादेगेवेल्या कर्नाटक, दक्षिण कर्नाटक, अस्तंत मध्य प्रदेश आनी गुजरातांतल्या कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या 2 कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, माहे दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आनी यानम वाठारात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण फुडल्या 2-3 दिल्ली NCRात कमी प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत सुमार 11,000 रुपयांच्या 2 व्हड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण करतले. आयज नवी दिल्लीतल्या मुख्यालयात भाजपा संसदीय मंडळाची जातली बसका उपराष्ट्रपती पदाच्या वेंचणुके खातीर उमेदवारांविशी चर्चा जावपाची शक्यताय. भारतीय अंतरिक्ष यात्री शुभांशु शुक्ला आयज सकाळी नवी दिल्लीत पावले. दिल्ली विमानतळार तांचो भव्य येवकार. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फाटल्या वित्तीय वर्षाच्या ह्याच काळापरस 47% वाढ. आणि सायपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन सर्तीत भारताची तान्या हेमंत हिणे बायलांच्या एकोड्या गटात जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.